आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां प्रादेशीक खबरो दिता. राज्याची सर्वांगीण उदरगत करपा खातीर सरकार कटिबद्ध आसा. राज्याचो उज्ज्वल सुरक्षीत फुडार मतींत दवरून सरकार राज्याक आत्मनिर्भर करपा खातीर दरेका क्षेत्रांत पावलां उबारता अशें मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी काल पणजेंत पोरणे सचिवालय हांगा भारताच्या 89व्या स्वातंत्र्य दिसाच्या उत्सवा निमतान तिरंगा उबयले उपरांत उलयतना सांगले. राज्याची अर्थीक उदरगत व्हड उद्देगांचेर आदारून आसा आनी देखून गुंतवणूक प्रोत्साहन मंडळावरवीं राज्यांत रोजगार निर्माण करपी हरीत उद्देगां खातीर दारां उक्तीं दवरल्यांत अशें सरकाराचें मत आसा अशें तांणी मुखार सांगलें. डबल इंजीन सरकाराक लागून भलायकी, शिक्षण, खेळां, उद्देग आनी हेर मळार घटमूट मुळावी बांदावळ तयार करपाक सरकाराक येस आयलां अशें मुखेलमंत्र्यांनी म्हळें. प्रशासनाक लोकांच्या दारांत व्हरपाचे सरकाराचे यत्न सुरू आसात. गोंयच्या लोकांची आस्त आनी आकांक्षा फुडाराक विकसीत भारताची बुन्याद तयार करतली. हॉस्पिटॅलिटी उद्देग क्षेत्रा खातीर कुशळ मनीसबळ दिवपा खातीर गोंयभरांतल्या 13 ITI वरवीं वेगवेगळे अभ्यासक्रम चालीक लायल्यात. बायलांच्या सशक्तीकरणा खातीर RTA खात्यावरवीं वेगवेगळी येवजण चालीक लायल्यात. गोंयच्या आदिवासी समाजाक जायती वर्सां जमनीचे मालकी हक्क पासून वंचीत दवरिल्ले जे आतां सरकारान मंजूर केले ते भायर राज्याचे उदरगतीन तांची म्हत्वाची भूमिका मतीन घेवन खासा पगार वाडीसयत तात्पुरतो दर्जो दिला. शाळां खातीर फावो ती मुळावी बांदावळ दिवपाचे वचनबद्धतेचेर भर दितना मुखेलमंत्र्यांनी सांगले. कुजिरा शाळा संकुलाच्या अनुरूप मडगांवां शाळा संकुल बांदपाचो सरकाराचो हेतू आसा.
भारत 2047 स्वप्न साकार करपा खातीर आनी विकसीत गोवा 2037 हे स्वप्न साकार करपा खातीर आमी सगळ्या जाणांनी एकसंध जावन काम करपाची गरज आसा.
उपरांत मुखेलमंत्र्यांनी वेगवेगळ्या विशयांतल्या पुरस्कार विजेत्यांक तांच्या गुणवंत सेवे खातीर सन्मानीत केले. महसूल मंत्री आत्नासिंह मोन्सेरात, राज्यसभा खासदार सदानंद शेट्टानावडे, विरोधी पक्ष फुडारी युरिया लेमाव, सांताक्रूजचे आमदार रुडॉल्फ फर्नांदीस, वेगवेगळ्या सरकारी खात्यांचे मुखेली, स्वातंत्र्य झुजारी, नामनेचे नागरीक आनी हेर मानेस्त ह्या कार्यावळीक हाजीर आशिल्ले. मडगांवचे आमदार दिगंबर कामत हांणी काल मडगांवां माथानी साल्दाना प्रशासकीय संकुलांत स्वातंत्र्य दिसाच्या निमतान राष्ट्रीय तिरंगो उबयलो. ह्या वेळार उलयतना कामत हांणी भारताच्या स्वातंत्र्या खातीर आपलो प्राण ओपपी स्वातंत्र्य झुजाऱ्यांक श्रद्धांजली ओपली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या घटमूट फुडारपणा खाला भारत सर्वांगीण उदरगतीच्या मार्गाचेर आसा. गरीब कल्याण येवजणे खाला सुमार 80 कोटी लोकांक फुकट अन्नधान्य दिवपी भारत हो पयलो देश जाला जो चडांत चड लोकांक फुकट रेशन दिता. आयुष्यमान भारत येवजणे वरवीं 12 कोटी कुटुंबांतल्या सुमार 55 कोटी नागरिकांक हे येवजणेचो लाभ मेळटा अशें तांणी सांगले. देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या पावलांचेर पावल दवरून राज्याचो आनी राज्यांतल्या लोकांची उदरगत करपाचे ध्येय मतीन दवरून राज्याचे मुखेलमंत्री प्रमोद सावंतूय उत्कृष्ट काम करतात अशें कामत हांणी सांगले. दिवचल तालुक्यांत काल स्वातंत्र्य दिसाच्या निमतान वेगवेगळ्या भागांनी तरेकवार कार्यावळीचें आयोजन जालें. मुखेल कार्यावळ दिवचलच्या श्री छत्रपती शिवाजी खेळां मळाचेर जाली. ह्या सुवाळ्याक दिवचलचे नगराध्यक्ष विजयकुमार नाटेकर आनी हेर मानेस्त हजर आशिल्ले. त्याचप्रमाण साकळे, मुळगांव, दिवचल, मये भागांनी पुलीस स्टेशन, सरकारी कार्यालयांत तशेंच शिक्षणीक संस्थांनी स्वातंत्र्य दिसाच्या निमतान तरेकवार कार्यावळीचें आयोजन जालें. समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाय हांणी काल केप्यां राष्ट्रध्वज उबयलो. देशांतल्या युवकां मदीं राष्ट्राक प्रत्येक क्षेत्रांत सक्षम करपाची प्रचंड क्षमता आसा अशें तांणी म्हळें. गोंय काँग्रेस पक्षा वतीन काल पणजे काँग्रेस हावजा मुखार स्वातंत्र्य दिसाची कार्यावळ जाली. ह्या वेळार प्रदेशाध्यक्ष अमित पाटकार हांणी तिरंगो उबयलो. ह्या कार्यावळीक काँग्रेसीचे राष्ट्रीय सचीव तशेंच गोंय प्रभारी अंजली निंबाळकर, विरोधी पक्ष फुडारी युरिया लेमाव, आमदार कार्लोस फेरेरा, काँग्रेसीचे फुडारी विजय भिके तशेंच काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते हाजीर आशिल्ले. आज कोकण आनी गोंयांत सामको घोग्यांनी पावस पडपाचो अदमास भारतीय हवामान खात्यान उक्तायला. आज राज्यांत चडांत चड तापमान 29 डिग्री सेल्सियस जाल्यार उण्यांत उणें तापमान 24 डिग्री सेल्सियस आसपाचो अदमास गोंय वेधशाळेन उक्तायला. चेन्नयन जाल्ल्या क्वांटबॉक्स चेन्नय ग्रँड मास्टर्सान निमाणे फेरयेन हारून लेगीत भारतीय ग्रँडमास्टर एम प्रणेशान चॅलेंजर्साचो किताब मेळयलो जाल्यार विन्सेंट किमरान रे रॉबिन्सनाचेर सर्त जैत मेळून मास्टर्स विभागान पयलो किताब मेळयलो. इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो प्रादेशीक खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांजवेळा 7:00 वरां.